सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। तो लवकरच इंग्लंडमध्ये वंचित फुटबॉल स्पर्धा होती आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व करण्याकरता अहमदनगरच्या शुभांगी भंडारे हिची निवड करण्यात आली आहे। शुभांगीची घरची परिस्थिती अतिशय हालाकीची, ही जी परिस्थिती होती तिच्या स्वप्नांच्या आड कधी आली का? ऐकूयात शुभांगी काय सांगतीये। शुभांगी, तुझ्या घरची परिस्थिती जी आहे ती स्वप्नांच्या आड कधी आली का तुझ्या?
घरची परिस्थिती सांगायची तर खूप खूप नाजूक आहे, पण स्नेहालय एक असं बालभवन एक असा परिवार मला भेटला की त्याच्या असल्यामुळे मला असं कधीच जाणवलं नाही की मला अशी कशाची गरज, मला जर भासली ना तर प्रत्येक अडचणी माझ्या त्यांनी सोडवल्या।
ओके,
मग ते कोणते पण असो, शिक्षणाचे असो, खेळाडूचे असो, माझ्या स्वतःच्या लाईफ विषय असो।
तुझ्या घरी कोण कोण असतं?
आई, बाबा, एक बहीण, एक भाऊ, दोन बहिणी।
ओके, मग आई बाबा काय करतात?
बाबा बस स्टँड वरती बॉटल विकण्याचे काम करतात।
बर,
आणि आई मेस मध्ये पोळ्या लाटती।
अच्छा, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तू तुझं हे ध्येय गाठतीयस?
हो।
ओके, खूप छान, मला ऍक्च्युली खूप म्हणजे तुझ्यावरती अभिमान वाटतो मला की तू हे करतीयस म्हणून। बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरच्यांकडनं काही मागतो आणि आपल्याला लगेच ती गोष्ट मिळते, नाही का? किंबहुना आपण जे मागतो त्याच्यापेक्षा आपल्याला जास्तच मिळतं, पण आपल्या आसपास अशी अनेक माणसं आहे, अशी अनेक पोरं आहेत ना ज्यांना काहीच मिळत नाही, तरी पण ते त्यांचं यश प्राप्त करतात प्रयत्नानं, यालाच म्हणतात जिद्द। सो अहमदनगरची शुभांगी भंडारे जिची नुकतीच इंग्लंडमध्ये होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे भारताचं नेतृत्व करण्याकरता, तिच्याशी आपल्याला अजूनही बोलायचं आहे, बट आफ्टर सम टाइम। उससे पहले कुछ आने वाले गाने आपकी ओर, जिसमें आपके पास आने वाला है सुपर हिट गाना, स्त्री मूवीचं गाणं आहे, ऐकवतोय थोड्या वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।